पुस्तकाचे नाव श्याम, लेखक साने गुरुजी, वाचक माधवराव वाबळे, कथा तेरावी, माझी खरूच। पुण्यात मी मामांकडे होतो। त्या काळात जरी मी आजारी कधीही पडलो नाही, तरी एकदा मला फारच खरूच झाली। आरंभीच एखाद्या गोष्टीचा नायनाट केला तर ती गोष्ट होत नाही। काही गोष्टी अशा असतात की त्यांच्याकडे जर लक्ष दिले नाही, वेळीच त्या गोष्टींना आळा घातला नाही, तर मग त्या आवरत नाही। व्यसने, रोग यांच्या बाबतीत असाच प्रकार नेहमी अनुभवास येतो। मला प्रथम एक फोड झाला, एकाचे दोन झाले, बोटाच्या बेचक्यातून प्रथम पुटकुळ्या उठल्या, परंतु त्या लहान पुटकुळ्या तरारल्या, त्यांचे चांगले वाटाण्याएवढे फोड झाले। मी ते फोडून टाकीत असे, परंतु पुन्हा पुन्हा ते फुगत। दोन्ही हात हळूहळू भरले, मी परावलंबी झालो। मला भांडेही उचलता येईना, हाताने जेवण जेवता येईना, कपडे धुता येत ना। मी साबण लावून आंघोळ करताना हात धुत असे, परंतु खरूच बरी होण्याचे लक्षण दिसेना। वाड्यातील मुले माझा तिरस्कार करीत, त्याला नकारे खेळायला घेऊ, आपल्याला खरूज होईल, असे सारी मुले म्हणत। झोपाळ्यावर बसलो तर मुले म्हणत, उठ रे श्याम, इथे आम्ही बसतो, तुझी खरूज आम्हाला होईल। मामी मला ऐशीला हात लावू देईना। ऐशी रडायला लागली तर मी तिला उचलू जात असे। नको रे तिला उचलू, खरजुडे राव, आधी खरूज तर बरी करा स्वतःची, असे मामी तिरस्काराने म्हणे। ऐशी माझ्याजवळ येई, परंतु मामी येऊ देत नसे। सारे माझा तिरस्कार करीत, कोणी म्हणे खाल्लेले पचत नसेल, कोणी म्हणे कावळ्यासारखी आंघोळ करीत असेल। शेवटी माझा मलाही तिरस्कार वाटू लागला। हात तोडून टाकावे असे मनात येई। माझी मावशी हिंगणे येथे शिकत होती, तिला कसली तरी रजा होती म्हणून ती 4 दिवस पुण्याला आली। मावशी पुण्यास आली म्हणजे माझे कपडे स्वच्छ धुणे हे तिचे पहिले काम असे। कात्री घेऊन ती माझी नखे काढीत असे। परंतु यावेळेस ती आली तर तिचा भाचा खरजेने वेंगून गेला होता। मावशी आली व मी रडू लागलो। मावशी, माझी खरूज बरी का होईल, असे अशरण होऊन मी तिला विचारले। मावशीने माझे हात पाहिले, ती म्हणाली, होईल बरी, घरात लिंबू वगैरे आहे की नाही? त्याची मावशीने चौकशी केली। घरात लिंबू होते। मावशीने मला हाक मारली, ती म्हणाली, श्याम चल, तुझे हात मी धुऊन टाकते। मावशीने लिंबू व मीठ घेतले, चुलीवरचे कडक पाणी घेतले। आम्ही दोघे नळावर गेलो। मावशीने माझा हात हातात घेतला, लिंबाचा रस व मीठ मावशीने खसाखसात चोळले, माझ्या हातांना झोंबले। मी रडू लागलो। मावशीने खोटी दया दाखविली नाही, तिने माझे हात घट्ट धरून ठेवले होते। मावशीने माझ्यावर प्रेम केले, परंतु माझ्या खरजेवर ती कठोर झाली होती। मला हसू यावे यासाठी रडवीत होती। मी रडताना ऐकून काही मुले माझी फजिती कशी झाली ते पाहावयात जमली। अवगुणा हाती आहे अवघीची फजिती, दुर्गुणी मनुष्याचे जगात फजितीच व्हायची। जो स्वच्छ राहणार नाही, व्यायाम करणार नाही, त्याला खरूज व्हायची, नाना रोग व्हायचेच, त्याचा अपमान व्हायचाच। मावशीने माझे हात धुतले, एका स्वच्छ रुमालाला ते तिने टिपले। नंतर माझे हात तडतडू नयेत म्हणून कापूर घातलेले तेल तिने माझ्या हातांना लाविले। अशा रीतीने माझ्या खरजेवर मावशीने मारा चालविला। रोज सकाळी व संध्याकाळी 2 वेळा मावशी याप्रमाणे हात धुई। माझी खरूज भराभर सुकू लागली। लिंबू व मीठ यांच्या समोर खरूज तोंड वर काढीच ना। मावशीने मला ताक जास्त पिण्यास सांगितले। मी एके दिवशी मावशीला विचारले, मावशी ही खरूज का होते? मावशी म्हणाली, पोटात उष्णता वाढली म्हणजे होते, तू ताक पीत गेलास म्हणजे कमी होईल। मी म्हटले, ताक पिणाऱ्यांना का कधी खरूज होत नाही? मावशी म्हणाली, होते कधी कधी। मी म्हटले, आणि पोटातील उष्णता माझ्या हातातूनच का बाहेर यावी? माझ्या पायांना का नाही झाली खरूच? मावशी म्हणाली, कोणाच्या पायांनाही होते, काहींचे तर सारेच अंग खर्जेने भरून येते. मी विचारले, मावशी माझे हातच वाईट म्हणून खरूच झाली असेल. मी ऐशीला चिमटे घेतो. मी मुंबईला देवाच्या पूजेतील पैसे घेऊन पळालो. मी मंडईतील पेरू याच हाताने चोरले. माझे हातच वाईट आहेत नाही? मावशी म्हणाली, त्याचा खर्जेशी काय संबंध? हातांनी चोरी केली तर मनाला वाईट वाटते. आपण स्वच्छता ठेवीत नाहीत म्हणून खरूच होते. इंग्रजीत एक म्हण आहे की स्वच्छता म्हणजे देव. स्वच्छतेच्या देवाची पूजा करणार नाही त्याला खरूज होईल, रोग होतील. आपल्याकडे या देवाची कमी उपासना आहे. अंथरुणे कोणी नीट धुणार नाहीत, त्यांना उन्हात वाळत टाकणार नाहीत. उशी म्हणजे तर घाणीचे माहेर घरच असते. अंथरुणांना घाण येऊ लागते तरी त्याची कोणी काळजी घेत नाही. स्वच्छतेच्या देवाची भक्ती जसजशी सुरू होईल तसतशी आपल्या देशातील रोगराई जाईल. माझ्या मावशीचे म्हणणे किती खरे आहे. सार्वजनिक स्वच्छता आपणास शिकावयाची आहे. खेड्यात वाटेल तेथे पाणी पितात, हिवताप येतो, मरिमा येते, नारू होतात. या स्वच्छता देवाची उपासना आपणास सर्वांना शिकावयाची आहे. आपले लोक स्वतःच रोग लपवितात, दुसऱ्यापासून ते अलग राहणार नाहीत, मुद्दाम त्यांच्यात ते मिसळतील. अशा रीतीने रोगाचा फैलाव होतो. परमेश्वराची अनेक स्वरूपात आपण उपासना करतो. गजानन म्हणजे विद्येचा देव, हनुमान म्हणजे शक्तीचा देव, रामचंद्र म्हणजे सत्याचा देव. परंतु स्वच्छतेच्या देवतेची मंदिरे अद्याप उघडली गेली नाहीत. ती सर्वत्र पाहिजे. त्या मंदिरातून स्वच्छतेचे महात्म्य कळले पाहिजे. त्या मंदिरातून स्वच्छतेवर प्रवचने व कीर्तने झाली पाहिजेत. उद्योग मंदिर, स्वच्छता मंदिर, नव्या देवतांची नवीन मंदिरे नवभारतात उघडावी लागतील. माझ्या खर्जेवर अंतर्बाह्य उपचार सुरू झाले. रात्रीच्या वेळेला माझी मावशी हात बांधून हाताचे घाटाणे करी. त्यावेळेस मला फार वाईट वाटे. नखांनी खाजविता येऊ नये हाही एक हेतू असे. नखात फार विष असते. मावशी मला सारे समजावून सांगे. नखात घाण मासते, जेवताना अन्न साचते, तेथे त्याचे विष होते, तेच पुन्हा पोटात जाते. मावशी मला स्वच्छता व आरोग्य यांचे धडे देत होती. माझी खरूच बरी झाली. त्यावेळेपासून पुन्हा मला कधी खरूच झाली नाही. शरीराची स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. शरीर स्वच्छ राखणे हे वैयक्तिक कर्तव्य आहे व सामाजिकही कर्तव्य आहे. आपले शरीर गलिच्छ ठेवणे हा आपल्या आत्म्याचा अपमान आहे. त्याचप्रमाणे आपण गलिच्छ राहिलो तर आपण रोगी होऊ. आपण रोगी झालो तर समाजाचेही आरोग्य बिघडवू. वर्गात एखाद्या मुलालाच खरूच झाली तर त्याच्या वर्गातील इतर मुलांनाही ती होते. तुरुंगात खरूच झालेल्या कैद्यांना सर्वांपासून अलग ठेवितात. खरजेचा रोग फार स्पर्श प्रसर आहे. शरीर हे परमेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर स्वच्छ व सुंदर राखणे म्हणजे देवाचीच पूजा आहे. देवाने दिलेले नीट सांभाळणे यातच खरा धर्म आहे. देवाने जी सेवेची साधने आपणास दिली आहेत ती नीट, स्वच्छ, सतेज व समर्थ राखणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. देवाने आपल्या हाताची मागणी केली त्यावेळेस हे किडलेले हात जर आपण त्याला नेऊन देऊ तर त्या हातांनी तो काही करू इच्छिल का? आपल्या हातांचा देवाने उपयोग करावा असे आपणास वाटत असेल तर हात पवित्र व स्वच्छ राखणे नाही का आपले कर्तव्य ठरत? माझी खरूच बरी झाली तेव्हा मला किती आनंद झाला म्हणून सांगू. कितीतरी दिवस हातावर खरजेच्या खुणा होत्या, फोडांचे डाग होते. माझे हात मी कलंकित होऊ देणार नाही असा मी मनाचा निश्चय केला. निदान खरजेच्या बाबतीत तो खरा ठरला.